मी प्राध्यापक डॉ जयब पाटील, निवृत्त विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आर्थिक धोरणाच्या संदर्भातली व्याख्यानांची ही श्रृंखला आज एका नव्या टप्प्यावर आपण आणतोय. साधारणपणे इंग्रजी ज्याला ट्रेड पॉलिसी म्हणतात त्याचं आपण मराठीमध्ये व्यापार धोरण असं रुपांतर करतो. कोणत्याही देशाच्या दृष्टीनं देशाचं व्यापार धोरण हा आर्थिक धोरणाचा एक अत्यंत महत्वाचा, सातत्यानं जिवंत राहणारा आणि सगळ्या समाजाशी जोडला जाणारा असा विषय आहे. पहिल्यांदा आपल्याला असा प्रश्न उपस्थित करावा लागेल की व्यापार या शब्दाची नेमकी व्याप्ती काय, नेमका अर्थ काय. साधारणपणे असं म्हणता येतं की लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे करावं लागतं त्यामध्ये महत्वाचे दोन टप्पे येतात. एक संबंधित वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करणं, उत्पादन करणं आणि ते उत्पादन पूर्ण झाल्यानंतर ते ग्राहकापर्यंत पोचणं, या मधल्या टप्प्यामध्ये जे काही घडतं ते सगळं व्यापार या शब्दामध्ये बसतं असं म्हणायला काय हरकत नाही. वेगळ्या शब्दात वस्तू आणि सेवांची खरेदी, विक्री, साठप, वाहतूक, काही मालावरची प्रक्रिया आणि हे सगळं करत असताना त्या त्या टप्प्याला होणारी मूल्यवृद्धी आणि शेवटी या सगळ्या प्रक्रियेत होणारा नफा, या सगळ्या गोष्टी एकत्रित व्यापार या संकल्पनेमध्ये आपण गृहीत धरतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं व्यापार प्रामुख्यानं दोन प्रकारचा लक्षात घ्यावा लागेल. एक म्हणजे देशांतर्गत व्यापार. भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारताच्या विविध घटक राज्यांच्या परस्पर व्यापाराचं वर्णन आपल्याला भारताचा देशांतर्गत व्यापार असं करावं लागेल. म्हणजे महाराष्ट्राची साखर देशाच्या इतर राज्यात जाते, ओरिसा, मध्य प्रदेश, बंगाल इकडचा तांदूळ इतर राज्यात जातो, तिकडचा पंजाबचा, हिमाचल प्रदेशचा, हरियाणाचा गहू देशभर फिरतो, अशी अनेक उदाहरणं देता येतील आणि हा देशांतर्गत व्यापाराचा प्रकार मानावा लागेल. देशांतर्गत व्यापार लक्षात घेत असताना एकच कायद्याची व्यवस्था, एकच चलन व्यवस्था, एकच कायदे व्यवस्था अशा चौकटीमध्ये देशांतर्गत व्यापार होत असताना अशा व्यापाराचा वेग वाढावा, वैविध्य वाढावं, त्याची गती वाढावी, त्याचा रीच म्हणजे जास्तीत जास्त अंतरापर्यंत हा व्यापार पोहोचावा देशात, या दृष्टीनं प्रयत्न व्हावा, अशा गोष्टी या देशांतर्गत व्यापारात येतात. आणि याच्या पलीकडं या ठिकाणी व्यापारी धोरण असं वेगळा काही विचार करावा लागत नाही. वेगळ्या शब्दात व्यापार वाढण्यासाठी, देशातला व्यापार वाढण्यासाठी वातावरण सोयीचं, सवलतीचं, प्रोत्साहनाचं करणं एवढाच अंतर्गत व्यापारी धोरणाचा अर्थ होतो. पण व्यापाराचा जो दुसरा प्रकार आहे तो मात्र अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या देशाच्या वस्तू आणि सेवा देशाच्या सीमा पार करून दुसऱ्या देशात जातात, तिथं विकल्या जातात, तिथं उपभोगल्या जातात, वापरल्या जातात, तेव्हा जे घडतं त्याला आपण बाह्य व्यापार, परकीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड अशा प्रकारचे शब्द वापरतो. आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं, देशातल्या लोकांच्या राहणीमानाच्या दृष्टीनं, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अनेक कारणासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. अर्थशास्त्राच्या अनेक ब्रँचेसपैकी आंतरराष्ट्रीय व्यापार ही एक स्वतंत्र ब्रँच आहे आणि या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी धोरण हा अभ्यासाचा, चर्चेचा, बऱ्याच वेळा वादाचा, कॉन्ट्रोवर्सीचा अतिशय महत्वाचा घटक होऊन राहिलेला आहे. आता या बाह्य व्यापाराच्या संबंधात जेव्हा आपल्याला विचार करावा लागतो तेव्हा अंतर्गत व्यापार आणि बाह्य व्यापार यात फरक काय हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. जेव्हा देशाच्या सीमा ओलांडून व्यापार करावा लागतो तेव्हा किंवा देशाच्या सीमेच्या पलीकडनं मालाची किंवा सेवांची आयात करावी लागते, म्हणजे मालांची सेवांची निर्यात करणं, मालांची सेवांची आयात करणं, यातनं हा आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो. तर ही देश मर्यादा पार करून जेव्हा व्यापार घटना घडते तेव्हा त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. पहिला महत्वाचा मुद्दा, अशा प्रकारचा व्यापार हा एका चलनाच्या माध्यमात होत नाही. म्हणजे बंगालमधला तांदूळ आम्ही महाराष्ट्रात विकत घेत असताना रुपयातच विकतो, रुपयातच घेतो, त्याची परत काही विक्री करायची झाली तर ती रुपयातच होते, आम्हाला त्यात अडचण येत नाही. देशाच्या कायदे कानूनची व्यवस्था ही साधारणतः देशभर सारखी असल्यामुळे त्याची अडचण येत नाही. पण ज्या क्षणाला आमच्यातला बासमती तांदूळ आम्ही अमेरिकेत विकू किंवा युरोपमध्ये विकू किंवा ज्या क्षणाला आमचा देवगडचा किंवा रत्नागिरीचा हापूस आम्ही जपानला किंवा ऑस्ट्रेलियाला किंवा रशियाला विकू, त्या क्षणाला या वस्तू तिथे विकत असताना त्यांची किंमत तिथल्या चलनामध्ये आम्ही घेतो, म्हणजे ते पाऊंड असेल, डॉलर असेल, ऑस्ट्रेलियन डॉलर असेल किंवा जॅपनीज येन असेल किंवा रशियन रुबल असेल, अशा पद्धतीनं त्या वस्तूंची किंवा आमच्यातला एका डॉक्टर समजा परदेशी गेला आपलं मेडिकल स्किल तिथं विकण्यासाठी, तर तिथं त्याला जी मिळेल किंमत ती तिथल्या चलनात मिळेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशादेशांच्या विविध चलनांचा संबंध येतो, एका चलनामध्ये हा व्यापार होऊ शकत नाही. मग साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो की माझ्याकडची 100 रुपयाची वस्तू ही अमेरिकेतल्या किती डॉलरची झाली, युरोपमधल्या समजा फ्रान्सच्या कितल्या फ्रँकची झाली, जर्मनीच्या काय म्हणतात त्याला ते नाव आहे डच मार्क असं जर्मन कॉईनचं नाव आहे, तर आमच्या 100 रुपयाचा माल तिथं विकत असताना किती डच मार्कला जाईल किंवा किती पाऊंडाला जाईल किंवा किती डॉलरला जाईल हे जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा त्याला आम्ही विनिमय दर असं म्हणतो. आणि हा विनिमय दर कसा ठरतो ही अत्यंत गुंतागुंतीची अतिशय फॅसिनेटिंग अशी प्रक्रिया आहे. पण महत्वाचा फरक चलनाची विविधता, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चलनाची विविधता येते. नंबर 2चा महत्वाचा फरक, देशादेशामधील औद्योगिक कायदे, व्यापारी कायदे, बँकिंग कायदे, चलनविषयक कायदे हे वेगळे असतात, त्याचाही परिणाम तुमच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत असतो, तोही महत्वाचा भाग आहे. तिसरा जो प्रकार असतो, फरक असतो, तो जेव्हा एकसारख्या वस्तूंची आयात निर्यातीचा आपण विचार करतो, समजा साऊथ आफ्रिकेची साखर आणि महाराष्ट्राची साखर, साखर ही साखर आहे, तिथली साखर गोड असणार, इथली साखर गोड असणार, मग आमची साखर अमेरिकेत जास्त खपेल का साऊथ आफ्रिकेची साखर अमेरिकेत जास्त असेल, त्याचा परिणाम त्याचा विचार करताना गोडी हा फॅक्टर येत नाही लक्षात, त्याची गरज नाही, या दोन्ही साखरा ह्या गोडच असणार. मग कशाचा विचार केला जातो, अमेरिकेतला ग्राहक काय म्हणेल, अरे भारताची साखर आफ्रिकेच्या साखरेपेक्षा 2 रुपये प्रति किलो स्वस्त आहे, मग आपण भारताची साखर घेऊया. म्हणजे आम्हाला आमची साखर जगात विकायची असेल तर आमच्या साखरेची किंमत जगातल्या इतर स्पर्धक देशांच्या तुलनेनं, म्हणजे आफ्रिकेच्या दृष्टीनं, ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीनं, इंडोनेशियाच्या दृष्टीनं, ब्राझीलच्या दृष्टीनं कमी ठेवली तर आम्ही आमची साखर विकू, अन्यथा ती विकली जाणार नाही. हाच प्रकार अनेक वस्तूंच्या बाबतीत, ज्या वस्तू प्रत्येक देशात पिकल्या तयार केल्या जातात, उदाहरणार्थ भारतीय कापड, अमेरिकन कापड, इजिप्शियन कापड, तीन प्रकारची कापड आहे, जॅपनीज कापड आहे. आता यातलं कापड जगात जास्तीत जास्त कुठलं खपेल, ज्या देशाचं कापड गुणवत्तेला उजवं असेल आणि ज्या देशाचं कापड किमतीला स्वस्त असेल ते जगात जास्त कापणार. मग कापडाचे कापडापासून शिवलेले कपडे अमुक तमुक हा पुढचा चर्चेचा भाग आहे. पण समान वस्तू किंवा सेवांच्या बाबतीत त्या वस्तूंचा उत्पादन खर्च आणि त्याच्यामुळे ठरणारी त्या वस्तूंची किंवा सेवांची किंमत हा देखील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं एक महत्वाचा फरक लक्षात घ्यावा लागतो. तिसरा महत्वाचा फरक जो लक्षात घ्यावा लागतो तो प्रत्येक राष्ट्राचं एक व्यापारी धोरण वेगळं असतं. काही राष्ट्र म्हणतात की आम्ही निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, काही राष्ट्र म्हणतात आम्ही आयात वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, काही राष्ट्र म्हणतात की आम्ही आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, काही राष्ट्र म्हणतात की आम्ही आमच्या देशातल्या काही वस्तूंची आणि सेवांची चुकूनही निर्यात करणार नाही, त्या वस्तू आणि सेवा आमच्या नागरिकांना मिळणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्या गोष्टींची आम्ही निर्यात करणार नाही. हे आयात निर्यातीच्या बाबतीत झालं. पण सगळ्याच राष्ट्रांच्या बाबतीत एक महत्वाचं धोरण कॉमन असतं. ते कसं असतं? प्रत्येक राष्ट्र आपली निर्यात जास्तीत जास्त कशी होईल आणि आयात कमीत कमी कशी होईल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातनं आपल्या पदरात जास्त काही कसं पडेल याचं गणित घालायचा प्रयत्न करतात. याला आम्ही ट्रेड बॅलन्स म्हणतो, व्यापारी समतोल म्हणतो, व्यापारातनं उत्पन्न मिळवण्याचा प्रकार म्हणतो. एक काळ इतिहासात असा होऊन गेला इंग्लंडमध्ये काही विचारवंतांनी असं लिहिलं की राष्ट्रानं निर्यात जास्तीत जास्त वाढवावी, आयात शक्यतो बंद करावी आणि जगाच्या बाजारपेठेत आपलं प्रस्थ निर्माण करावं. असं प्रत्यक्षात करता येत नाही. प्रत्येक देशाला काहीतरी आयात करावं लागतं आणि काहीतरी निर्यात ही करावीच लागते. पण हा विचार जेव्हा मांडला गेला 15व्या 16व्या शतकामध्ये तेव्हा त्याचा उल्लेख मर्कंटलिझम किंवा व्यापारवाद या मराठी शब्दातनं केला जात होता. पण असंही धोरणाच्या बाबतीतला महत्वाचा फरक असतो. हे तीन फरक लक्षात घेतले तर एखाद्या देशानं आपलं व्यापारी धोरण ठरवताना कशाचा विचार केला पाहिजे, कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, कोणत्या परिस्थितीत काय केलं पाहिजे, किती काळासाठी केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांची आपण टप्प्याटप्प्यानं चर्चा करू. आणखी एक महत्वाचा मुद्दा या फरकांच्या बाबतीत मांडायचा राहिला तो आहे उत्पादन खर्चातला फरक. आता उदाहरणासाठी जर बोलायचं झालं तर भारतामध्ये उत्तमातला उत्तम तांदूळ जिथं पिकतो त्या ठिकाणी तांदूळ उत्पादनाचा दर एकरी खर्च किंवा तांदूळ उत्पादनाचा दर क्विंटल खर्च जर 100 असेल भारतातला तर तशाच प्रकारचा तांदूळ पिकवण्याचा थायलंडमधला खर्च 40 रुपये किंवा 50 रुपये असतो. डिफरन्सेस इन प्रोडक्शन कॉस्ट असं त्याचं आपण वर्णन करू. आणि बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा व्यापार हा अशा उत्पादन खर्चातल्या फरकामुळे होतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत ज्यांनी मांडले, आधी स्मिथ, रिकार्डो, मिल आणि नंतर अलीकडच्या काळातले सगळे मोठे विचारवंत केन्सपर्यंत, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार घडतो कारण तो सगळ्यांच्या फायद्याचा असतो. तुम्ही जर व्यापार मुक्त ठेवला, व्यापारावर कुठलीही बंधनं घातली नाहीत, तर ज्या देशाला जे चांगलं उत्पादन करता येतं, कमी उत्पादन करताच करता येतं, अधिक गुणवत्तेचं करता येतं, तो देश त्या वस्तू निर्माण करेल, जगात विकेल. त्या देशाला समजा एक्स वस्तू करताच येत नाही, त्या एक्स वस्तूसाठी लागणारा कच्चा माल देशात नाही आहे, त्यासाठी लागणारं उत्पादन तंत्र देशात नाही आहे, त्या उत्पादन तंत्राचा वापर करू शकणारी मनुष्यशक्ती देशात नाही आहे, मग तो देश काय करतो, ठीक आहे आम्हाला ही वस्तू अमेरिकेतनं आणायची आहे, आम्हाला ही वस्तू ऑस्ट्रेलियातनं आणायची आहे, आम्हाला ही वस्तू इराणमधनं आणायची आहे. या पद्धतीनं आता भारताला नाईला जाणं, जवळजवळ देशाच्या तेलाच्या मागणीच्या 70% माल तेलाची आयातच करावी लागते, कारण तुमच्या देशात नाही आहे आणि जे आहे ते शोधण्याची तुमच्या आत्ता तर कुवत नाही आहे. मग अशा परिस्थितीत वाढती वाहनं जर लक्षात घेतली, तेलाची मागणी वाढणार आणि तेलाची वाढती आयात करावी लागणार, हे स्पष्ट आहे. म्हणजे वास्तव पातळीला, व्यवहाराच्या पातळीला प्रत्येक देशाला कमी अधिक प्रमाणात आयात करावी लागणार, जमेल तेवढी निर्यात करण्याचा प्रयत्न त्या देशाला करावा लागेल आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असतं. बाह्य व्यापाराच्या बाबतीत, एक्स्टर्नल ट्रेड किंवा परकीय व्यापाराच्या बाबतीत, या सगळ्या कारणामुळे प्रत्येक राष्ट्राला एक निश्चित बदलत्या काळाप्रमाणे लवचिक असं धोरण ठरवणं आवश्यक असतं. याला आपण नॉर्मली इंटरनॅशनल टर्मिनॉलॉजीमध्ये जेव्हा ट्रेड पॉलिसी असा शब्द वापरला जातो, व्यापार धोरण असा शब्द वापरला जातो, तेव्हा इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसी असं गृहीत धरावं, देशांतर्गत व्यापाराच्या बाबतीतलं ते धोरण नसतं. आता महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं मांडावा लागेल की कुठल्याही राष्ट्राच्या व्यापार धोरणाचं महत्त्वाचं एक किंवा अनेक उद्दिष्ट कोणती, व्यापार धोरणाची महत्त्वाची उद्दिष्ट कोणती, टेक्निकली असं म्हटलं जातं की व्यापार धोरणाचा पहिला एक नंबरचा भाग आपल्या देशाची निर्यात जास्तीत जास्त करणं. इंग्लंडनं 15व्या 16व्या शतकापासून हे धोरण वापरलं, ते पार अगदी 20व्या शतकाच्या शेवटपर्यंत वापरलं. आता त्यांची कुवत संपलेली आहे, त्यांची कॅपॅसिटी संपलेली आहे, ते जगाच्या बाजारात सगळ्यात महाग आहेत आता. पण 15, 16, 17, 18, 19 ही 3-4 शतकं इंग्लंड हे जगातलं सगळ्यात मोठं व्यापारी राष्ट्र होतं आणि ते जगात जास्तीत जास्त निर्यात करायचं. हे झालं निर्यातीचं उद्दिष्ट. पण याच्या उलट आयात टाळणं, आयात कमी करणं, आयात मर्यादित करणं, याचं टोक म्हणजे आयात बंद करणं. आम्ही परदेशी माल वापरणार नाही. मधल्या काळामध्ये महात्मा गांधींनी राजकीय चळवळीचं हत्यार म्हणून स्वदेशीचं प्रकरण उभं केलं, स्वदेशी चळवळ उभी केली. त्याचा अर्थ काय होता? आम्ही ब्रिटनचं कापड वापरणार नाही, ब्रिटनचं शर्ट वापरणार नाही, विजार वापरणार नाही, धोतर वापरणार नाही, हरक वापरणार नाही, ज्या असेल ते गावात पेटवून टाकू. अशा पद्धतीनं त्यांनी ती स्वदेशी चळवळ केली. म्हणजे आम्ही आमच्या देशातला खादी खपावी, आमच्या देशातलं हातमागाचं कापड खपावं, परदेशातलं माल आम्हाला नको, कारण त्याचा परिणाम आमच्या देशातल्या रोजगारावर होतो, म्हणून आम्हाला परदेशी माल नको. अशी टोकाची भूमिका घेऊन आयात बंदी या टोकापर्यंत देखील धोरण ठरवलं जातं. पण व्यवहाराच्या पातळीवर एकूण टोटल इम्पोर्ट कंट्रोल असं नसतं, तसं करताही येत नाही. काही प्रमाणात अ वस्तूची आयात 10% मर्यादित असावी, ब वस्तूची आयात 50% मर्यादित असावी, क वस्तूची आयात फक्त नॉमिनल मर्यादित असावी, असं फ्लेक्झिबल म्हणजे वस्तूचं स्वरूप सेवेचं स्वरूप लक्षात घेऊन आयातीवर किती मर्यादा घालायच्या या गोष्टी ठरत असतात. तिसरं उद्दिष्ट व्यापार धोरणाचं की ज्या अलीकडं भारताच्या बाबतीत सातत्यानं बोललं जातं, सगळ्यांच्या तोंडी शब्द तो वापरला जातो, पण बऱ्याच वेळा लोकांचं एक गोंधळ होतो किंवा समजत नाही काय शब्दप्रयोग आहे तो. तर व्यापार धोरणाचं अल्पकाळातलं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट कमी करणं, चालू खात्यावरची तूट कमी करणं. बऱ्याच वेळा चालू खात्यावरची तूट असा शब्दप्रयोग वापरला की लोकांना अर्थसंकल्पातली तूट वगैरे लक्षात येतं, ती वेगळी असते. तिथं वापरले जाणारे शब्द अर्थसंकल्पीय तूट असे आहेत, महसुली तूट असे आहेत, अंदाजपत्रकीय तूट असे आहेत किंवा प्राथमिक तूट असे आहेत. हा शब्दप्रयोग सीएडी असा शब्दप्रयोग इंटरनॅशनली सेट झालेला आहे. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे एखाद्या देशाच्या वस्तूंच्या आयाती आणि वस्तूंच्या निर्याती यांच्यातला जो फरक असतो, ती जर तूट असेल म्हणजे आमच्या निर्याती कमी आहेत आणि आमच्या आयाती जास्त आहेत, तर आम्ही जगाचं देणं जास्त लागतो आणि ते इमिजिएट दिलं पाहिजे. चालू खात्यावरची तूट असते, म्हणून ही चालू खात्यावरची तूट मर्यादित करणं, कमी करणं आणि जमेल तर नष्ट करणं हे देखील व्यापार धोरणाचं अतिशय महत्वाचं उद्दिष्ट असतं. आता सध्या भारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की भारताच्या व्यापार तोलामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सातत्यानं चालू खात्यावर तूट आहे. आणि ही चालू खात्यावरची तूट इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे? त्याची पहिलं कारण सांगितलं जातं तेलाची आयात, दुसरं कारण सांगितलं जातं खाद्यतेलाची आयात, तिसरं कारण सांगितलं जातं कडधान्यांची आयात. या तीन गोष्टींच्या आयातीमुळे आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे सोन्याची आयात, या चार गोष्टीमुळे देशाच्या करंट अकाउंट डेफिसिटवर फार मोठा डेफिसिट निर्माण होतो. आणि जेव्हा डेफिसिट असतो तेव्हा मग तुमच्या रुपयाचं मोल कमी होतं, त्यांच्या चलनाची किंमत वाढते, तुमच्या चलनाची किंमत कमी होते, आणि मग त्यातनं अनेक दुष्टचक्र, भाववाढीचं दुष्टचक्र हे देखील निर्माण होतं. आणि यातनंच मग पुढचं उद्दिष्ट जन्माला येतं की या व्यापार धोरणामध्ये पुढचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आहे विनिमय दराचं स्थैर्य, स्टॅबिलिटी ऑफ द रेट ऑफ एक्सचेंज. म्हणजे काय? तर आपण मगाचंच उदाहरण परत रिपीट करू की आपण आमच्या मालाच्या किमती रुपयात व्यक्त करतो, ब्रिटिश मालाच्या किमती पाऊंडात व्यक्त होतात. तर समजा आम्ही 100 रुपयाचा माल इंग्लंडला विकला तर इंग्लंडमध्ये त्या मालाची किंमत आम्हाला पाऊंडात किती मिळेल? 1 पाऊंड मिळेल का 1.5 पाऊंड मिळेल का 2 पाऊंड मिळेल? सध्याचं साधारणतः रफ एक्सचेंज रेट लक्षात घेतला तर 70 ते 80 रुपयाच्या दरम्यान पाऊंडाची किंमत आहे. म्हणजे आमचा माल आम्ही 70-80 रुपयाचा विकला तर ब्रिटिश माणूस आम्हाला किती देईल? 1 पाऊंड देईल. म्हणजे 1 पाऊंड बरोबर 80 रुपये. याला रेट ऑफ एक्सचेंज म्हणायचं, याला विनिमयाचा दर म्हणायचं. हा विनिमयाचा दर सातत्यानं खालीवर होऊ नये, अस्थिर होऊ नये, बदलत राहू नये, हिशोब बिघडवाय कारणीभूत होऊ नये म्हणून विनिमय दराचं स्थैर्य, एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी हे देखील व्यापाराचं एक अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट असतं. चौथं उद्दिष्ट असतं ते परकीय चलनाचा साठा करणं. व्यापार का करायचा? नुसतं वस्तू आणि सेवा मिळवण्यासाठी करायचा का? नाहीये. जेव्हा आमची निर्यात जास्त असते आणि आयात कमी असते तेव्हा जे परकीय चलन आमच्या देशात ज्यादा येतं ते आमच्याकडे शिल्लक राहायला लागतं. आज सुदैवानं भारताच्या बाबतीत भारतीय रिझर्व्ह बँक असं अभिमानपूर्वक विधान करू शकते की भारताच्या इतिहासात केव्हाही नव्हतं इतका प्रचंड मोठा परकीय चलनाचा साठा आता भारताच्या ताब्यात आहे. म्हणजे व्यापाराची कुठल्याही परिस्थितीत पुढची वर्ष 2 वर्ष देखील अडचण नाही इतकी शिल्लक आहे. आणि त्यामुळं परकीय चलन साठा मिळवण्यासाठी अर्थात मार्ग एकच, जास्त निर्यात करणं आणि कमी आयात करणं. आता हे 4 उद्दिष्ट जर लक्षात घेतली तर ही उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी साधनं काय, कसं करतो आपण, हे कोणत्या मार्गानं करता येतं याचा जर विचार करायचा झाला तर प्रत्यक्ष धोरण असं एक विधान करता येतं आणि अप्रत्यक्ष धोरण असं दुसरं विधान करता येतं. प्रत्यक्ष धोरण सरकारचं व्यापारी धोरण आयात निर्यात कमी करण्यासाठी किंवा त्यातला तोटा कमी करण्यासाठी किंवा साठा वाढवण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जेव्हा आम्ही प्रत्यक्ष धोरण असं म्हणतो तेव्हा उदाहरणासाठी आपल्याला असं म्हणता येईल की भारतानं बाबा अ ब क या देशाकडनं येणारा कुठलाही माल विकत घ्यायचा नाही, व्यापारच करायचा नाही. याला डायरेक्ट कंट्रोल, डायरेक्ट रिस्ट्रिक्शन्स असं नाव दिलं जातं. याला आम्ही प्रत्यक्ष धोरण असं म्हणतो. किंवा भारत सरकार आमच्या देशातल्या साखर कारखान्यांना आधी सांगतं तुमची साखर निर्यात नाही करायची, कारण तुमची साखर इथनं निर्यात केली की देशातली साखरेची किंमत वाढेल आणि मग आमच्या ग्राहकांचं नुकसान होईल, आम्हाला ती निर्यात करायची नाही. सरकार पुढं असंही म्हणतं की नाही सोन्याची आयात आम्ही अलाउच करणार नाही. पूर्वी तर भारतामध्ये पहिली 40-41 वर्ष स्वातंत्र्यानंतर सोन्याची आयात पूर्णतः कंट्रोल्ड होती, प्रोहिबिटेड होती, आणि सोन्याची कुठल्याही पद्धतीनं आयात करणं आणि ती रिपोर्ट न करणं हा फार मोठा राष्ट्रीय गुन्हा मानला जात होता. आता सध्या परिस्थिती बदललेली आहे. येणारा जाणारा प्रत्येक माणूस साधारणतः मला वाटतं 22 तोळ्यापर्यंत सहज सोनं आणतो, घेऊन जाऊ शकतो, त्याच्यावर अडचण नाही. पण बऱ्याच राष्ट्रांमध्ये सोन्याच्या आयातीवर रिस्ट्रिक्शन्स असतात, मर्यादा असतात. त्याचं कारण सोनं हे सगळ्यात मौल्यवान असा धातू असतो आणि त्याच्या आयाती निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला तर देशाच्या चलन व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर हे प्रत्यक्ष धोरणाची उदाहरणं झाली. आम्ही असंही करू शकतो किंवा देशातला बासमती तांदूळ पाठवायचं नाही कुठं, त्याची एक्सपोर्ट करायची नाही. दुसरं, आम्ही या देशात बाहेरनं कुठल्याही प्रकारचा अफू गांजा वगैरे अशा वस्तू येऊ नयेत म्हणून बंधनं घालू शकतो. आम्ही या देशामध्ये बाहेरच्या दारू येऊ नयेत म्हणून बंधन घालू शकतो. आम्ही या देशामध्ये परकीय सिगरेट्स येऊ नये म्हणून बंधन घालू शकतो. याला डायरेक्ट रिस्ट्रिक्शन्स किंवा डायरेक्ट कंट्रोल्स, डायरेक्ट ऍक्शन असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. पण यातनं ज्याला आपण काय म्हणू, प्रत्यक्ष व्यापारी धोरणाची काही उदाहरणं आपल्याला मिळतात. पण अधिक मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष व्यापारी धोरणाचं तंत्र वापरणं हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या जागतिक संदर्भामध्ये अधिक सोयीचं, अधिक शिष्टसंमत आणि योग्य, शास्त्राच्या निकषावर देखील उपयुक्त असं मानलं जातं. तर अप्रत्यक्ष व्यापारी धोरणामध्ये कशा कशाचा संबंध येतो? तर पहिला संबंध येतो आयात आणि निर्यातीवर बसवले जाणारे कर. आयातीवर कर बसवणं याचा अर्थ परकीय माल आमच्या देशात येऊ नये इतक्या प्रमाणात कर बसवायचा, किंवा परकीय माल आमच्या देशात आला तरी आमच्या तशाच प्रकारच्या मालापेक्षा देशातल्या परकीय माल आमच्या देशात स्वस्त होऊ नये म्हणून आयात कर बसवायचा. या दोन्ही गोष्टींचा वापर बहुतेक राष्ट्र बदलत्या काळाप्रमाणे टप्प्याटप्प्यावर बदलत्या वस्तू आणि सेवांच्या बाबतीत सातत्यानं करत येतातच. दुसऱ्या बाजूला निर्यात वृद्धी करण्यासाठी, निर्यातीची वाढ करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा लागतो. आता निर्यातीची वाढ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा त्या संबंधित देशानं लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे तुमचा माल जगाच्या बाजारपेठेत जर विकायचा असेल तर तुमच्या उद्योगधंद्याने आणि तुमच्या शेतीनं, तुमच्या तज्ज्ञांनी, तुमच्या व्यावसायिकाने आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवली पाहिजे, आणि हे दोन्ही केल्यानंतर आमच्या वस्तूची किंवा सेवेची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत इतरांच्या तुलनेनं कमी असली पाहिजे. या तीन गोष्टी जर केल्या तरच तुमची निर्यात वाढू शकते. आता ह्या सगळ्या गोष्टी एकदम करता येत नाहीत, एकदम शक्य होत नाहीत. अशावेळी मग आता आपलं साखरेचं उदाहरण घेऊ. आमच्या भारतीय साखरेचा सरासरी उत्पादन खर्च ऊसाची किंमत गृहीत धरून किलो पाठीमागं जेव्हा आमची साखर आम्ही 25 रुपये 30 रुपये वगैरे या रेंजमध्ये विकतो तेव्हा तेवढीच त्याच गुणवत्तेची साखर ब्राझीलमधली, ऑस्ट्रेलियातली, इंडोनेशियातली किंवा इकडे साऊथ आफ्रिकेतली ही तिथं 15 रुपये 12 रुपये काही ठिकाणी 10 रुपये इतक्या स्वस्त किमतीला विकली जाते. मग आता साखर आम्ही विकायचीच नाही का जगाच्या बाजारपेठेत? कारण आमच्या उत्पादन खर्चाला आम्ही साखर तिकडे विकायला नेली तर कुणी त्या किमतीला ती घेत नाही. मग ही साखर इथं सगळी पाडून ठेवायची का? आता जी या देशाची साखर साठ्याची व्यवस्था अशी, म्हणजे परिस्थिती अशी आहे की कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात साखरेचे साठप आहे. म्हणजे जिथं 30-40 लाख टन साखर शिल्लक असली तर चालतं, तिथं आता जवळजवळ 90 लाख टन साखर शिल्लक आहे. मग अशा परिस्थितीत ही साखर इथे ठेवून करायचं काय? कारण नुसती साखर ठेवणं म्हणजे गोडाऊनमध्ये ठेवणं, गोडाऊनमध्ये ठेवणं म्हणजे गोडाऊनचं भाडं आलं आणि तेवढ्या भांडवलावरचं व्याज आलं. हे सगळं परवडायचं कसं? तर काही प्रमाणात साखरेची जगाच्या बाजारात विक्री केली पाहिजे. ती नाही केली तर इकडे साखरेची किंमत कमी यायला लागते. साखरेची किंमत कमी आली की ऊसाची किंमत देता येत नाही FRP, आणि मग कामगारांची वेतनं देत नाहीत, कारखाने बंद पडण्याच्या टप्प्यावर येतात. हे सगळं दुष्टचक्र त्या एका परिस्थितीमुळे निर्माण होतं. आणि म्हणून काही वेळेला तुमच्या महाग वस्तू, म्हणजे आपल्या देशात ज्या महाग आहेत त्या वस्तू किंवा सेवा परदेशात विकल्या जाव्यात म्हणून भारत सरकार किंवा घटक राज्य किंवा महाराष्ट्र सरकार त्या उत्पादकांना काय सांगतं? तुमचा 50 रुपयानं तयार झालेला माल तुम्ही इंग्लंडमध्ये 30 रुपयाला विका, उरलेला 20 रुपयाचा खर्च आम्ही तुम्हाला देतो. याला अंशदान म्हणतात, याला सबसिडी म्हणतात. सबसिडी, एक्सपोर्ट सबसिडी द्यायची का नाही हा देखील व्यापारी धोरणाचा एक अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. एक्सपोर्ट प्रमोशन, निर्यात प्रोत्साहन करण्यासाठी म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. त्या साधारणतः नेहमीच्या अंतर्गत व्यापारात जाहिरातबाजीनं जे केलं जातं, प्रदर्शनानं जे केलं जातं, TV वर, सिनेमामध्ये, वर्तमानपत्रातून या जाहिराती येतात, वस्तूंच्या सेवांच्या जाहिराती येतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील संबंधित देशाला, प्रत्येक देशाला, आमच्या देशामध्ये ही वस्तू उत्तम तयार होते, आमच्या वस्तूची ही गुणवत्ता आहे, आमच्या वस्तूचा हा खर्च आहे, आमच्या वस्तूची ही वैशिष्ट्ये आहेत, तुम्ही ह्या वस्तूचा वापर करा, तुमच्याकडे ही नाहीच आहे आमच्याकडची घ्या, असं करण्यासाठी सरकारला एक आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यालय ठेवावं लागतं. मधनं ज्याला आपण व्यापारी प्रदर्शनं म्हणतो ती देशाच्या महत्वाच्या केंद्रात म्हणजे दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं भरवावी लागतात. त्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी एक्सपोर्ट प्रमोशन झोन नावाची एक स्वतंत्र एरिया आहे की ज्या एक्सपोर्ट प्रमोशन झोनमध्ये तिथं तुम्हाला कुठलाही कर भरावा लागत नाही, कर द्यावा लागत नाही, त्यामुळे वस्तू अगदी स्वस्त मिळतात वगैरे वगैरे. पण हे निर्यात वृद्धीसाठी करावं लागतं. याला आपण व्यापार वृद्धीचे प्रत्यक्ष प्रकार किंवा वृद्धीचे प्रत्यक्ष मार्ग असं त्यांचं नाव देऊ शकतो. त्यानंतर चर्चेचा जो महत्वाचा धोरणाच्या बाबतीतला प्रश्न येतो तो फक्त धोरणाचा प्रश्न नाही आहे तर आर्थिक विचारांच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा मानावा लागतो. युरोपचा आर्थिक इतिहास तपासला तर इंग्लंडची औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंग्लंडची निर्यात सगळ्यात जास्त व्हायला लागली, आयात त्यांना त्या मर्यादित करावी लागली आणि त्या तुलनेनं फ्रान्स किंवा जर्मनी मागं पडायला लागल्या. मग जर्मनीतला एक विचारवंत जो राजकारणीही होता फ्रेडरिक लिस्ट नावाचा, त्यानं एक पुस्तक लिहिलं, नॅशनल सिस्टम ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या नावाचं पुस्तक आहे. आणि त्यात त्यानं असं दाखवून दिलं की दोन राष्ट्र एकमेकाशी व्यापार करत असताना एक अधिक प्रगत आहे आणि दुसरं तितकं प्रगत नाही, अशा दोघांच्यामध्ये व्यापार प्रगत राष्ट्राला फायदेशीर ठरतो, अप्रगत राष्ट्राला तोट्याचा ठरतो आणि म्हणून अप्रगत राष्ट्रांनी आपल्या व्यापारी धोरणामध्ये व्यापारी संरक्षणाचं धोरण राबवावं. हे फ्रेडरिक लिस्टचं ट्रेड प्रोटेक्शन पॉलिसी या नावानं ओळखलं जाणारं धोरण आहे. हे फक्त जर्मनीचं झालं असं नाही आहे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अमेरिकेत देखील कॅरे आणि हॅमिल्टन राष्ट्रपती असताना कॅरे नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञाने त्या राष्ट्रपतीला सांगितलं की अमेरिकेची इंग्लंडशी होणारी जी काही रिलेशन्स आहेत किंवा युरोपशी असणारे जे व्यापारी संबंध आहेत त्याचा विचार केला तर काही काळासाठी अमेरिकेनं देखील व्यापारी संरक्षणाचं धोरण राबवावं. मग प्रश्न असा आहे की हे व्यापारी संरक्षण म्हणजे नेमकं काय, व्यापारी संरक्षणाचं धोरण म्हणजे नेमकं काय, तर त्याचा अर्थ संबंधित राष्ट्रानं संबंधित सरकारच्या व्यापार खात्यानं एकूण व्यापाराची परिस्थिती लक्षात घेऊन जिथं शक्य असेल तिथं निर्यात वृद्धीचा प्रयत्न करणं, जिथं शक्य असेल तिथं आयात बंदीचा प्रयत्न करणं, जिथं आयात बंदी शक्य नसेल त्या ठिकाणी आयात कमी कशी करता येईल म्हणून आयात कर बसवण्याचा प्रयत्न करणं, काही ठिकाणी काही आयाती या आरोग्याला घातक आहेत किंवा आमच्या संस्कृतीला घातक आहेत म्हणून त्या बंदच करायच्या, असे वेगवेगळे मार्ग हाताळून प्रत्यक्ष बंधनं घालावी लागतात. याला इंग्रजीमध्ये काही वेळा नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे करखेरीज करेतर बंधनं असा त्यांचा उल्लेख केला जातो. व्यापारी संरक्षणाच्या धोरणाचा दुसरा घटक म्हणजे कर. आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना आयात कर आणि निर्यात कर असा शब्द प्रयोग वापरला जातो. याला कस्टम्स ड्युटीज असा जगभर वापरला जाणारा कॉमन शब्द आहे. म्हणजे बंदरामध्ये द्यावी लागणारी जी कर व्यवस्था असते, मग ती मालाच्या आयातीवर असेल मालाच्या निर्यातीवर असेल, त्याला आम्ही कस्टम्स ड्युटी म्हणतो. कस्टम्स ड्युटीमध्ये आयात कर आणि निर्यात कर दोघांचाही समावेश होतो. आता आपण निर्यातीवर केव्हा कर बसवतो? आम्हाला जर आमच्या देशातनं काही माल बाहेर जाऊ नये असं वाटत असेल, खरं म्हणजे नॉर्मली देशाच्या मालाची जास्तीत जास्त निर्यात व्हावी अशी भावना असते, पण समजा आता आम्ही असं ठरवलं की काय नाही आमच्या देशातलं एक गुंज सोनं देखील बाहेर जाता उपयोगी नाही, आम्ही सोन्याच्या निर्यातीवर बंधन घालू शकतो, आमच्या साखरेच्या निर्यातीवर बंधन घालू शकतो. आता एका अर्थानं आता अलीकडच्या काळामध्ये गेली 2-3 वर्ष भारतातनं गहू आणि तांदूळ याची बऱ्यापैकी निर्यात व्हायला लागलेली आहे, पण उद्या आमची लोकसंख्या आणखी 2 कोटींनी 3 कोटींनी वाढली आणि आमचं शेती उत्पादन एवढ्या प्रमाणात जर नाही वाढलं तर आम्हाला गव्हाच्या निर्यातीवर बंधन घालावं लागेल, तांदळाच्या निर्यातीवर बंधन घालावं लागेल, कारण त्यातला हेतू काय, आमच्या देशाच्या हितसंबंधाचं संरक्षण करणं आणि या दृष्टीनं निर्यात कर देखील महत्वाचे असतात. या दोन्ही गोष्टी सोडून ज्याला आपण नॉन फिस्कल किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणू त्यामध्ये विनिमय दराचं नियंत्रण, आपण मगाशी विनिमय दर म्हणजे काय याचा उल्लेख केला, रुपया म्हणजे किती पाऊंड किंवा किती पाऊंड म्हणजे किती रुपये, किती डॉलर म्हणजे किती रुपये. साधारणतः डॉलर हा एक जागतिक चलन मानला जातो. तर आपण विनिमय दराच्या नियंत्रणाबद्दल बोलत होतो. व्यापारी संरक्षणाचं धोरण राबवत असताना प्रत्येक राष्ट्राला आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून किंवा देशाची जी परकीय विनिमय चलन व्यवस्थेचं नियंत्रण करणारी रचना असते त्याच्या माध्यमातून आपल्या चलनाची परक्या चलनातली किंमत किती असायची हे दोन पद्धतीने ठरवता येतं. एक म्हणजे देशाचा व्यापार कमी जास्त झाला की दर कमी जास्त होतो, मार्केट डिटर्मिंड रेट ऑफ एक्सचेंज असं विधान करता येतं. पण बऱ्याच वेळा बाजारातल्या मागणी पुरवठा प्रेरणांच्यामुळे त्यात होणाऱ्या चढ उतारामुळे विनिमयाचा दर काही वेळा वर जातो, म्हणजे रुपया काही वेळा महाग होतो, रुपया काही वेळा स्वस्त होतो. आता महाग होणं आणि स्वस्त होणं त्या परिस्थितीत फायद्याचं किंवा तोट्याचं असं असू शकतं. कायम एकच गोष्ट फायद्याची असते आणि एकच गोष्ट तोट्याची असते असंही नसतं. आणि या गोष्टीमुळंच प्रत्येक सरकारला आणि नॉर्मली त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला विनिमयाचा दर नियंत्रित करणं आवश्यक असतं. आता सध्या भारतामध्ये आम्ही चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय केलाय, म्हणजे टोटली फ्लोट केलाय, अनियंत्रित आहे, म्हणजे बाजारातल्या मागणी पुरवठ्यामुळे त्याची किंमत ठरते आणि लोक बाजारात जाऊन डॉलर विकत घेतात, बाजारात जाऊन रुपये विकतात, परकीय चलन घेतात, खरेदी विक्री करतात वगैरे. पण नेहमीच हे जमचं असं नाहीये आणि बऱ्याच वेळेला विनिमय नियंत्रण करण्यासाठी सरकारला टप्प्याटप्प्यानं निर्णय घ्यावे लागतात. आपल्याकडं याबाबतीत पूर्वी फॉरेन एक्सचेंज कंट्रोल ऍक्ट नावाचा कायदा होता, कालांतरानं त्याचं रुपांतर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टमध्ये झालं, सॉरी फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्टमध्ये झालं, फेरा. आणि आता सध्या आपण फेमा नावाचा कायदा वापरतो, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. म्हणजे हे सगळे कायदे का आले, तर विनिमय नियंत्रण करण्याची गरज असते. म्हणजे कुठल्या देशाचं चलन या देशात मुक्त ऑपरेट होईल, कुठल्या चलनाला प्रतिबंध असेल, कोण चलनाची खरेदी विक्री करेल, कुणाला ते लायसन्स द्यायचं, त्यांची पात्रता काय असेल, एकाला एका दिवशी, एका महिन्यात, 15 दिवसात, आठवड्यात जास्तीत जास्त परकीय चलनाचा किती साठा ठेवता येईल, किती व्यापार करता येईल, त्यासाठी त्यांना किती कमिशन मिळावं, त्याच्यावर कुणी नियंत्रण ठेवावं. आता आपल्याकडं या फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या संबंधात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे काय म्हणतात त्याला, रोखे आणि विनिमय नियंत्रण मंडळ भारत सरकार या नावाची व्यवस्था आहे. म्हणजे हे सगळे बारीक सारीक तपशील ठरवून तुम्हाला तुमच्या देशाची विनिमयाची बाजारपेठ आणि नॉर्मली ही विनिमयाची बाजारपेठ महत्वाच्या बँकांच्या माध्यमातून राबवली जाते. त्यांना एजन्सी दिली जाते, फॉरेन एक्सचेंज एजंट्स म्हणून एजंट्स असतात अधिकृत, जसे मनी लेंडर्स लायसेन्स्ड मनी लेंडर्स असतात तसे परकीय चलनाचे अधिकृत एजंट असतात आणि त्यांच्या माध्यमातून, आणि ह्या एजंटपैकी बहुसंख्य बँका असतात आणि बँकांच्या माध्यमातून तुम्हाला अगदी नाशिकमध्ये देखील फॉरेन एक्सचेंज मिळतं, मुंबईला मिळतं, सांगलीला मिळतं, कोल्हापूरला मिळतं. पण या सगळ्या व्यवस्थेचं नियंत्रण हा महत्वाचा भाग असतो. जेव्हा तुमची व्यापाराची परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा तुम्हाला एक्सचेंज मार्केटमध्ये कंट्रोल जास्त करावा लागतो. जेव्हा तुमची परकीय व्यापाराची परिस्थिती किफायतशीर असते, तोट्याची नसते, बऱ्यापैकी निर्यात वाढत चाललेली आहे, मग काळजी करायचं कारण नाही, थोडंसं दुर्लक्ष बाजाराकडे केलं तर चालतं. बऱ्याच वेळेला मागासलेल्या विकसनशील देशांना विकासाच्या प्राथमिक आणि दुय्यम टप्प्यात आपल्या देशाच्या या परकीय चलन बाजारपेठेचं जाणीवपूर्वक, अतिशय काळजीपूर्वक नियंत्रण करावं लागतं आणि भारताच्या बाबतीतला तो टप्पा स्वातंत्र्यापासून तो जवळजवळ 1990 पर्यंत ऑपरेट झाला. 1990 नंतर आम्ही हळूहळू वाढत्या प्रमाणात विनिमयाची बाजारपेठ मुक्त करायला सुरुवात केली, त्यातली बंधनं काढायला सुरुवात केली, सोन्याची आयात निर्यात मुक्त करायला सुरुवात केली, कारण आमची ताकद थोडीशी वाढलेली होती. आता हा व्यापारी संरक्षणाचा जो भाग आहे याच्या बाबतीत जागतिक पातळीवर निर्माण झालेला एक विवाद, एक कॉन्ट्रोवर्सी आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1995 दरम्यान जागतिक व्यापार संघटना नावाची व्यवस्था अस्तित्वात आली, जी पूर्वी गॅट नावानं काम करत होती, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, त्याच्याऐवजी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली, त्याच्या आपणही सभासद आहोत. आणि या संघटनेचं धोरण हे साधारणतः भांडवलशाहीला सुसंगत आहे. आणि त्यांची भूमिका अशी आहे की कुठल्याही राष्ट्रानं शक्यतो व्यापाराच्या प्रवाहामध्ये, म्हणजे आयात निर्यातीच्या प्रवाहामध्ये कुठं अडथळा निर्माण करू नये. लेट द ट्रेड बी फ्री. व्यापार जितका मुक्त असेल तितका व्यापारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक राष्ट्राच्या दृष्टीनं तो कल्याणाचा, फायद्याचा, नागरिकांच्या उपयोगाचा आणि लोकांना अधिक रोजगार देणारा असा प्रकार असतो. त्यामुळं फ्री ट्रेड हेल्प्स ग्रोथ. साधं समीकरण असं ते मानतात की मुक्त व्यापार असेल तर संबंधित सर्व राष्ट्रांचा अधिकाधिक फायदा होतो. कशा स्वरूपात फायदा होतो? विकासाचा दर वाढतो, परकीय चलनाचे साठे वाढतात, देशातल्या लोकांना जास्त रोजगार मिळतो, उद्योगधंदे वाढतात, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात भरभराट होते मुक्त व्यापारामुळे, असं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. आणि म्हणून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया यासारखे जे प्रगत देश आहेत की ज्यांनी 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी आयात बंदीचं धोरण वापरलं होतं, व्यापारी संरक्षणाचं धोरण वापरलं होतं, ते देश आज आम्हाला असं सांगतायत की तुम्ही व्यापार मुक्त करा. आमची परिस्थिती उलटी आहे. ते 100-150 वर्षापूर्वी ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत आज आम्ही आहे. आम्ही दुबळे आहे, आमची कवच कमी आहे, सामर्थ्य कमी आहे. अशा परिस्थितीत आम्हाला व्यापारी संरक्षणाचं धोरण हे वापरलंच पाहिजे. आणि गमतीचा भाग असा आहे की अमेरिकेसारखा देश त्या देशातल्या 4% शेतकऱ्यांच्यासाठी, त्यांची संख्या किती आहे? फक्त 4% आहे एकूण लोकसंख्येमध्ये. शेतीतलं त्यांचं क्षेत्र मोठं आहे, उत्पादकता मोठी आहे, उत्पादन मोठं आहे, व्यापार मोठा आहे, पण त्यांना संरक्षण देण्यासाठी अमेरिकेचं देश त्यांना प्रचंड मोठी अंशदान देतो. म्हणजे काही वेळा अमेरिकेचं सरकार गहू उत्पादकांना सांगतं, यंदा तुम्ही 100 एकर पट टाका, पिकवू नका, कारण तुम्ही जास्त पिकवलं की गव्हाची किंमत खाली येते आणि आपलं नुकसान होतं, त्यापेक्षा तुम्ही पिकवू नका. तुम्ही तिथं न पिकवल्यानंतर तुमचं जे होणारं नुकसान आहे ते आम्ही उचलून तुम्हाला देतो, पण माल बाजारात आणू नका. इतक्या टोकाला जाऊन अमेरिका आज देखील, आणि अमेरिकाच नाही बहुसंख्य श्रीमंत देश या पद्धतीनं त्यांच्या शेतीला संरक्षण देत आहेत. मग आम्ही आमच्या शेतीला का संरक्षण द्यायचं नाही? पण आमचे बऱ्याच वेळा लोक, आमच्यातले काही राजकीय आणि काही अर्थशास्त्राशी संबंधित लोक देखील, नाही नाही व्यापार मुक्तच असला पाहिजे, मोकळा व्यापार केला की सगळ्या जगाचा फायदा होतो आणि आपलाही फायदा होतो. आपण हे विधान एक वेळ असंही मान्य करू की सगळ्यांचा फायदा होतो, पण सगळ्यांचा समान फायदा होत नाही. कुणाचा एवढा फायदा होतो, कुणाचा कमी फायदा होतो, कुणाचा अगदीच 1-1.5% फायदा होतो. अशा परिस्थितीत सार्वभौम राष्ट्रानं आपल्या देशाच्या नागरिकांचं अधिक कल्याण कसं होईल, आपल्या देशातल्या श्रमशक्तीला अधिक रोजगार कसा मिळेल, आपल्या देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये घट कशी होणार नाही आणि आपल्या देशाचा व्यापार कसा वाढेल, याच पद्धतीनं विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या विचार पद्धतीला आपण आधुनिक व्यापार धोरण असं नाव दिलं तरी चालतं. व्यापारी संरक्षण हे नैसर्गिक प्रक्रियेच्या आणि प्रेरणांच्या विरोधी असतं हे जितकं खरं, तितकंच आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की कुठलेही दोन व्यापार करणारे देश विकासाच्या एका टप्प्यावर कधीच असत नाहीत, समान टप्प्यावर कधीच असत नाहीत. त्यामुळं विकासाच्या प्रगतीमध्ये, त्या प्रवासामध्ये मागं असलेल्या राष्ट्राला व्यापारी संरक्षण धोरण अधिक वापरावं लागतं. जे प्रगत असतात त्यांना त्यांची ताकद असते, नाही वापरलं तरी चालतं. एकूण ज्याला आपण व्यापार धोरण म्हणतो त्याच्या ह्या सगळ्या इतक्या विविध बाजू आहेत आणि अतिशय फॅसिनेटिंग असा हा अभ्यासाचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या दर 6 महिन्याला, वर्षाला जगाच्या महत्वाच्या राजधानीमध्ये वाटाघाटी होत असतात, चर्चा होत असतात. आणि तिथं चर्चेचा आणि वादाचा साधा मुद्दा असतो की सगळ्या राष्ट्रांनी आपला व्यापार मुक्त केला पाहिजे. म्हणजे जगाचा विचार करून विचार केला तर मुक्त व्यापार हे व्यापारी धोरणाचं अंतिम उद्दिष्ट असतं, पण जगातली राष्ट्र जोपर्यंत वेगवेगळी आहेत, सार्वभौम आहेत आणि त्यांचे विकासाचे टप्पे वेगवेगळे आहेत, तोपर्यंत प्रत्येक राष्ट्राला आपलं म्हणून स्वतःचं असं स्वतंत्र व्यापारी धोरण असणं गरजेचं आहे. राष्ट्रीयत्वाची गरज म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. आभारी आहे.